वेदों में भगवान रुद्र शिव की स्तुति संबंधी अनगिनत ऋचाएं उपलब्ध हैं। ये रुद्र सूक्त वेदों में शिव के रूप का मनन, चिंतन और अर्चन करने वाला अद्वितीय सूक्त है। वेदोक्त रुद्र सूक्त की ऋचाओं की गूंज प्रत्येक व्यक्ति में छुपे शिव तत्व को प्रकट करती है। शिव का रुद्र स्वरूप मन के सम्मुख उद्घाटित होने लगता है। परम प्रसन्न मुद्रा के धारक कैलाश निवासी भगवान महादेव, जो चंद्रमौली, गंगाधर, नीलकंठ हैं, जिनके दर्शन और स्मरण मात्र से हर मनोकामना पूर्ण होती है। यह रुद्र सूक्त शिव की सदाशिव मूर्ति को अपने सम्मुख पाने का अति महत्वपूर्ण साधन है।
शुभका सुभद्रे का हरि ओं नमस्ते रुद्रमंजव उत कवे नम बाहुमोत नम जाते रुद्र शिवा रानो रघोरा पाप काचने तजानस्तन्वा संतमाया मेरे संता भेजा कशे जामे कुंगेरे संता हस्ते विभर खस्तवे शिवांगेरे त्रतां कुरो शिवेनवचसात्मागिरे साच्छा बदामसिं जथानाः सर्वविज्जगत यक्षमग्भुं सुमना असतम् अर्यवोचदधिवक्ता प्रथमो देव्योऽभिखक अहिश्च सर्वाभ्यां भयं सर्वाश्च जातु धान्यं ददाचे पदाशुभम् असौ जस्ताम्रो अरुण उत बभरो सुमङ्गलः ये चैनग्भोरुदराम् अभितो दिक्षुश्रिताः सहस्रशो वैखा गुहेन इमहे असौ जो वसरपतिने दग्रेवं विदोहितः उतैनं गोपाम् अदृश्रन्नदृश्रन्नोदाहार्यः स दृष्टो मृणजातिनः नमोऽस्तु निदग्रेवा य सहस्राख्याय मे लोकम् अथो ये अस्य सतवानम् हन्तेभ्यो कदन्नमः प्रमुञ्च धन्वनस्त्वमुभयो राज्ञोर्ज्याम्बाम् याश्च ते हस्त इखवः परा विशल्यो मानवाम् उत अनेकन्नस्य जाइखव आभूरस्य निखङ्गधेः जाते हेतेर्मे दुष्टमहस्ते बभूवते धनोः तयास्मान् विश्वतस्त्वमयक्ष्मया परिभुज परिते धन्वनो हेतिरसमान् मेणको विषवतः अथो जयि कुदिस्तवारम् अर्मान्निधेहितं माम् अवतर्य धनुष्ट्वं सहस्राक्षसते कुधे निशेर्जशल्यानां मुखाशिवो नः सुमना भव नमस्त आयुधाय नाथताय तृष्णवेम् उभाभ्यामुतते नमो बाहुव्यान्तवधन्वने मानो महान्तमुतमानो अर्भतं न उक्षन्तमुतमान उक्षितं मानो वधेः पितरं मोतमातरं मानः प्रियास्तन्वो रुद्ररेखः मानस्तो केतनय मान आयुखे मानो गोकुमानो अश्वे खुरेखः मानो वीरान् रुद्रभामिनो वधे रेहविकमन्दः सदमितवाह वामहे नमो हिरण्यवाहवे सेनान्येषां च पतय नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमः सत्पिण्डराय त्विखे मते पथिनां पतये नमो नमो हरिकेशायो पवित्रिनं पुष्टानां पतये नमो नमो बबुलोचाय व्याधिनैनानां पतये नमो नमो भवत्य हेत्यै जगतां पतये नमो नमो रुद्राय ततायने क्षेत्राणां पतये नमो नमः सोतायां हन्त्यैवनानां पतये नमो नमो रोहितायस्थपतये वृक्षाणां पतये नमो नमो भुवन्तये वारिवस्त्रेता यौखधीनां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नम उच्चैर्घोखाय प्रन्दयते पत्येनां पतये नमो नमः कृष्णाय तया धावते सर्वनां पतये नमो नमः सहमानाय निद्याधिर आव्याधिनेनां पतये नमो नमो निखण्डिने ककुभायस्ते नानां पतये नमो नमो निचैरवे परिचराय हिरण्यानां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्थायूनां पतये नमो नमो निखञ्जेन इगुधिमते तस्कराणां पतये नमो नमः श्रीकायेभ्यो जिघाद्गोसदभ्यो मुष्णतां पतये नमो नमो श्रीमदभ्यो नक्षञ्चरद्भ्यो विक्रेन्द्रानां पतये नमः नम उष्णेखिने गिरिचराय कुदुञ्चानां पतये नमो नम इभुमद्भ्यो धन्वा जिभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो तद्भ्यश्च वो नमो नमो विश्रेजद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नमः स्वपदभ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमः सहस्रनेभ्य आसीन भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठदभ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो वेभ्यो स्वपतिभ्यश्च वो नमो नम आव्याधिनेभ्यो विविजयन्तेभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यस्त्रग्भ्यो हतेभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विषभरूपेभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यः सेनाभिभ्यश्च वो नमो नमो रथिभ्यो अरथेभ्यश्च वो नमो नमः क्षत्रभ्यः सङ्ग्रहेतृभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यो अर्भकेभ्यश्च वो नमः नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलानेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमो निखादेभ्यः पुञ्जिष्ठेभ्यश्च वो नमो नमः स्वरिभ्यो मृगयुभ्यश्च वो नमो नमः स्वभ्यः स्वपतिभ्यश्च वो नमो नमो भवाय च रुद्राय च नमः शर्माय च पशुपतये च नमो नेदग्रीवाय च शितिकण्ठस्य च नमः कपर्दिने च युक्तकेशाय च नमः सहस्राख्याय च शतधन्वने च नमो गिरीशयाय च क्षितिविष्ठाय च नमो मेदुष्टमाय च कुमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वरेखेयसे च नमो वृद्धाय च सवृधे च नमो व्याय च प्रथमाय च नमः आशमे चाजिनाय च नमः शीघ्राय च शीभ्याय च नमः ऊर्म्याय च वसवन्याय च नमो नादेयाय च द्वीप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च परजाय च नमो मध्यमाय च प्रगल्भाय च नमो यधन्याय च बुधन्याय च नमः सोऽभ्याय च प्रतिसर्जाय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः लोक्याय च वसान्याय च नम उर्वर्जाय च कल्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नम आशुखेनाय च शूरथाय च नमः शूराय च बभेदिने च नमो भिल्मिने च कवचिने च नमो वर्मिने च वरूथिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो विखण्डिने च कुधिमते च नमस्तिक्ष्णेखवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पत्याय च नमः काट्याय च दीप्याय च नमः कुल्याय च सरस्याय च नमो नादेयाय च वैशन्ताय च नमः कूप्याय च वज्याय च नमो वीत्र्याय च तप्याय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो वात्याय च रेघ्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः शोभाय च रुद्राय च नमस्ताम्राय च रुणाय च नमः चन्द्रमे च पशुपतये च नम उग्राय च भीमाय च नमो देवधाय च दूरे बधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय नमः शम्भवाय च मयो भवाय च नमः शङ्कराय च वयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः पार्थाय च वार्थाय च नमः प्रकरणाय चोत्तरणाय च नमस्तीर्थ्याय च कुल्याय च नमः सद्याय च भेन्याय च नमः श्रीकट्याय च प्रभाय्याय च नमः तिग्गोचिराय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नम इरिण्याय च प्रपथ्याय च नमो व्रज्याय च गोष्याय च नमस्तव्याय च गेयाय च नमो ಯಚ್ಚಾಕ್ಯ ಗಂಭರೆಷ್ಟಾಯ ಚ ನಮಃ ಸುಖಿಯಾಯ ಚ ಹರಿಯಾಯ ಚ ನಮಃ ಪಾಗೋಸವ್ಯಾಯ ಚ ರಜಸ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಲೋಭ್ಯಾಯ ಚೋಲಭ್ಯಾಯ ಚ ನಮ ಊರ್ವ್ಯಾಯ ಚ ಸೂರ್ವ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಪರ್ಣಾಯ ಚ ಪರ್ಣ ಸದಾ ಯ ಚ ನಮ ಉದ್ಗೋ ನಮಾನಾಯ ಚ ವಿಘ್ನತೆ ಚ ನಮ ಆಖಿದತೆ ಚ ಪ್ರಖಿದತೆ ಚ ನಮ ಇಖುಗ್ರಧ್ಯೋ ಧನುಷ್ಕ್ರಧ್ಯಶ್ಚ ಗೋ ನಮೋ ನಮೋ ವಾಹ ಕಿರಿಕೇಭ್ಯೋ ದೇವಾನಾಗೋ ನಿನಯೇಭ್ಯೋ ನಮೋ ವಿಚಿನ್ಮತ್ತೇಭ್ಯೋ ನಮೋ ವಿಕ್ಷಿಣಕ್ಕೇಭ್ಯೋ ನಮ ಆನಿರೇಹತೆಭ್ಯಃ ಗ್ರಾಪೇ ಅಂಧ ಸರ್ಪತೆ ಹರಿದ್ರ ನಿಲೋಹಿತ ಆಸಾಂ ಪ್ರಜಾನಾಂ ಮೇಘಾಂ ಪಶೂನಾಂ ಮಾಭಿರ್ಮಾರೋಷ್ಮೋಚನಃ ಕಿಂಚನ ಮಮತ ಇಮಾರುದ್ರಾಯ ತವ ಸೇಖ ಪರದಿನೆ ಕ್ಷಯದ ವೀರಾಯ ಪ್ರಭರ ಮಹೇಮತಿ ಯಥಾ ಸಮಸದ ವಿಪದೆ ಚತುಪದೆ ಬಿಂಬಂ ಪುಷ್ಟಂ ಗ್ರಾಮೇ ಅಸ್ಮಿನ್ನನಾತುರಂಬ ಜಾತೆ ರುದ್ರ ಶಿವ ತನೋ ಶಿವ ವಿಶ್ವಾಹೇಖಿ ಶಿವ ಋತಯ ಭೇಖಿ ತಯಾನೋ ಮೃಜೇವಸೆ ಪರಿಣರುದ್ರಸ್ಯ ಹೇ ತಿರ್ವೇಣಕ್ತು ಪರಿಕವೇಖಸ್ಯ ದೋರ್ಮತಿರಘಾಯೋ ಅವಸ್ಥಿರ ಮಾಧವದ್ಭ್ಯಸ್ತಾನುಕಭಾವೆ ಯಸ್ತೋಕಾಯ ತನಯಾಯ ಮೃಣ ಮೇ ದುಷ್ಟಮ ಶಿವ ತಮ ಶಿವೋ ನಃ ಸುಮನ ಭವ ಪರಮೇ ವೃಕ್ಷ ಆಯುಧಂ ನಿಧಾ ಯಕೃತಿಂ ವಸಾನ ಆಚರ ಪಿನಾಕಂ ಬಿಭ್ರದಗಹಿ ವಿಕೀರ್ತ್ರ ವಿದೋಹಿತ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಭಗವಃ ಜಾಸ್ತೆ ಸಹಸ್ರ ಗೋಹೇತಯೋ ನಮಸ್ಮನ್ನೇವ ಪಂದುತಃ ಸಹಸ್ರಾನಿ ಸಹಸ್ರಶೋ ಬಾಹ್ವೋಸ್ತವ ಹೇತಯಃ ತಾಸಾಮೀಶಾನೋ ಭಗವಃ ಪರಾಚೀನ ಮುಖಕೃತಿ ಅಸಂಖ್ಯಾತಾ ಸಹಸ್ರಾನಿ ಜಯ ರುದ್ರ ಅಧಿಭೂಮ್ಯಾಂಬ ಏಕಾಗ್ನು ಸಹಸ್ರಯೋ ಜನೆ ಭಧನ್ವಾನಿ ತನ್ವಸಿ ಅಸ್ಮಿನ್ ಮಹತ್ಯಾರ್ಣವೇಂತರಿಕ್ಷೆ ಭವ ಅಧಿ ಏಕಾಗ್ನು ಸಹಸ್ರಯೋ ಜನೆ ಭಧನ್ವಾನಿ ತನ್ವಸಿ ನೀಲಗ್ರೀವಾಹ ಶಿತಿಕಂಠಾದಿವಗ್ಮ ರುದ್ರ ಉಪಶ್ರಿತಾಹ ಏಕಾಗ್ನು ಸಹಸ್ರಯೋ ಜನೆ ಭಧನ್ವಾನಿ ತನ್ವಸಿ ನೀಲಗ್ರೀವಾಹ ಶಿತಿಕಂಠಾಹ ಸರ್ವ ಅಧಃ ಕ್ಷಮಾಚರಾಹ ಏಕಾಗ್ನುಸಹಸ್ರಯೋ ಜನೆ ಭಧನ್ವಾನಿ ತನ್ವಸಿ ಯೇ ವೃಕ್ಷೇ ಕೋಸತ್ಮೇಂದರಾ ನೀಲಗ್ರೀವಾವಿದೋಹಿತಾಃ ಏಕಾಗ್ನುಸಹಸ್ರಯೋ ಜನೆ ಭಧನ್ವಾನಿ ತನ್ವಸಿ ಯೇ ಭೂತಾನಾಮಧಿಪತಯೋ ವಿಶಿಖಾ ಸಹ ಕಪರ್ದಿನಃ ಏಕಾ भूतहस्रयो जने धन्वाहनि तन्मासे ये पथं पथि रक्षय ऐरवृधा आयुर्जुधः ते काग्भूतहस्रयो जने धन्वाहनि तन्मासे ये तीर्थानि प्रचरन्ति श्रेका हस्तानि खण्डिनः ते काग्भूतहस्रयो जने धन्वाहनि तन्मासे येन्ने को बिभ्रजन्ति पात्रे कुपिबतो जनान्न ते काग्भूतहस्रयो जने धन्वाहनि तन्मासे य एकाभन्तश्च भूया भूतश्च दिशो रुद्राभितस्थिरे एकाग्भूतहस्रयो जने धन्वाहनि तन्मासे नमोऽस्तु रुद्रेभ्यो जे दिविजेकाम्बरकमिखवः तेभ्यो दश प्राचिर्दश रक्षिणा दश प्रतेचिर्दशो दीचिर्दशोर्ध्वाः तेभ्यो नमो अस्तु तेन बन्तु तेन मृडयन्तु ते जन्विखमो दश्च नो द्वेष्टितमे खाञ्जं देष्टगमः नमोऽस्तु रुदरेभ्यो जन्तरिक्षे ये काम्बातरिखवः तेभ्यो दश प्राचिर्दश दक्षिणा दश प्रचेर्दशो देचेर्दशोर्ध्वाः तेभ्यो नमो अस्तु तेन वन्तु तेन मृडयन्तु ते जन्विखमो यश्च नो द्वेष्टित मे खाञ्जं भेदगमहम् नमोऽस्तु रुदरेभ्यो जयदिविजयकाम्बरेखमिखवः तेभ्यो दश प्राचेर्दश दक्षिणा दश प्रचेर्दशो देचेर्दशोर्ध्वाः तेभ्यो नमो अस्तु तेन बन्तु तेन मृडयन्तु तेजं विखमो यश्च नो द्वेष्टित मे हाञ्जं भेदधमः नमोऽस्तु रुदरेभ्यो येन्दरिक्षे येकाम्बा इखवः तेभ्यो दश प्राचिर्दश दक्षिणा दश प्रतेचिर्दशो देचिर्दशोर्ध्वाः तेभ्यो नमो अस्तु तेन बन्तु तेन मृडयन्तु ते जन्विखमो यश्च नो द्वेष्टित मे खाञ्जं भेदधमः नमोऽस्तु रुदरेभ्यो ये पृथिव्यां ये मन्नमिखवः तेभ्यो दश प्राचिर्दश दक्षिणार्दश प्रचेचिर्दशो देचिर्दशोर्ध्वाः तेभ्यो नमो अस्तु तेन बन्तु तेन मृडयन्तु ते जन्विखमो यश्च नो द्वेष्टित मे खाद्यं वेदमाह न्यम्नाकं जजामहे सुगन्धिं पुष्टे वरधनं वा उलबारुकमिव वन्दनान् मृत्योर्मुखे यमामृतात् त्र्यम्बकं जजामहे सुगन्धिं पतिवेदनं वा उर्वारुकमिव वन्दनादितो मुक्षे यमाभूतः ॐ सद्यो जातं प्रपद्यामे सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवे नाति भवे भवस्वान् भवोद्भवाय नमः भावदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकरणाय नमो बलविकरणाय नमो बलाय नमो बलप्रमथनाय नमः सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रप्रचोदयात् ईशानः सर्वविद्यानाम् ईश्वरः सर्वभूतानाम् ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवो शिवो नामासिवधिष्ठे पिता नमस्ते अस्तु बाबा हेग्गोसि निवर्तजाम्यायुखे नाद्या यप्रजननाय यशोका यशु प्रजास्त्वा यशु वीर्याय विषवानि देव समेतरदूरिका निपरा सुम जदभदरन्द आशुम यो शान्तिरन्तरिक्षग्वो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोगधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विषवे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा शान्तिरेधि सर्वेकाम्बा एकवेदानागुरसाम सर्वेका मे वैवमेतद्वेदानागुरसेनाभिकिञ्चति शान्ति 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 शान्तिर्भवतु सर्वारिष्टशान्तिर्भवतु सर्वोपद्रव शान्तिर्भवतु महाकाग महाराज की जय।